नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वेला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा. राज्यातल्या सर्व वीज ग्राहकांना टप्प्याटप्प्यानं सौर ऊर्जेवर आणणार मुख्यमंत्र्यांची माहिती. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात माहितीसाठी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाशी थेट संपर्क साधावा आयोगाचं आवाहन. 99वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आयोजनाचा मान. आणि मराठवाड्यासह राज्यात अनेक भागात पुढील 2 ते 3 दिवस जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा आणि समृद्ध वारशाचा अनुभव देणारी छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे आजपासून सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं हिरवा झेंडा दाखवून रेल्वेला रवाना केलं. IRCTC रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने ही रेल्वे चालवली जाणार आहे. 5 दिवसांच्या या प्रवासात रायगड, शिवनेरी, प्रतापगड, पन्हाळा, लालमहल, कसबा गणपती आणि शिवसृष्टी या ठिकाणांना रेल्वे भेट देणार आहे. 720 प्रवासी या रेल्वेत प्रवास करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी प्रवाशांना शुभेच्छा देत पंतप्रधान आणि रेल्वे मंत्र्यांचे या विशेष रेल्वेबद्दल आभार मानले. राज्यात प्रधानमंत्री सूर्यघर योजनेशी संलग्न योजना तयार करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून 100 युनिटपर्यंतच्या वीज ग्राहकांना सौर ऊर्जेवर आणणे आणि दुसऱ्या टप्प्यात 300 युनिटपर्यंतच्या ग्राहकांचा यात समावेश करण्याचं उद्दिष्ट आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. काल पुण्यात महाऊर्जा कार्यालयाच्या उद्घाटनानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. ते म्हणाले,
प्रधानमंत्री सूर्यघर योजना ही अतिशय यशस्वी योजना आहे. आपला प्रयत्न असा आहे की त्या योजनेशी संलग्नित अशी आपली एक स्टेट स्कीम तयार करून आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये जे 100 युनिटपर्यंतचे जे आपले कंझ्युमर्स आहेत हे सगळे सोलरवर आपल्याला आणायचे आहेत आणि दुसऱ्या टप्प्यात 300 युनिटपर्यंतचे सगळे सोलरवर आणायचे आहेत. आपला प्रयत्न असा आहे की 300 युनिटपर्यंत कोणालाही विजेचं बिलच येऊ नये अशा प्रकारे आपल्याला ही सोलरची व्यवस्था महाराष्ट्रात उभी करायची आहे.
दरम्यान राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयात December 2025 पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात बोलताना दिली. निवडणूक आयोगानं काँग्रेस पक्षाला 24 डिसेंबर 2024 रोजी सविस्तर उत्तर पाठवलं असून त्यात पक्षानं केलेल्या सर्व मुद्द्यांवर स्पष्ट आणि तपशीलवार माहिती दिली आहे. या अधिकृत पत्रव्यवहारानंतरही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांद्वारे पुन्हा शंका आणि आरोप मांडल्यानं आयोगानं खेद व्यक्त केला आहे. कोणत्याही राजकीय पक्षानं किंवा त्याच्या नेत्यानं आयोगाशी थेट पत्राद्वारे संपर्क साधल्यास निश्चितच उत्तर देतो आणि देत आलो आहोत असं आयोगानं म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी माध्यमांमध्ये प्रश्न उपस्थित करण्याऐवजी थेट निवडणूक आयोगाशी पत्राद्वारे संपर्क साधावा असं आवाहन आयोगानं केलं आहे. दरम्यान राहुल गांधी यांच्या लेखाचं उत्तर लेखानेच दिलं असून आता तरी राहुल गांधी अशा प्रकारची वक्तव्य करणे थांबवतील असं मुख्यमंत्री म्हणाले.
लेखाचं उत्तर लेखाने दिलेलं आहे, फॅक्ट्स अँड फिगर्स सहित दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील.
गेल्या 11 वर्षात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांच्या माध्यमातून देशातल्या नागरिकांच्या जीवनमानात अमूलाग्र परिवर्तन घडून आलं आहे. गेल्या 11 वर्षातील प्रमुख क्षेत्रात झालेल्या बदलांचा आढावा आकाशवाणी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आजच्या भागात आपण ईशान्येकडील राज्यांच्या विकासगाथेविषयी जाणून घेणार आहोत.
गेल्या दशकात ईशान्येकडील राज्यांची वाटचाल एकाकीपणापासून एकात्मिकतेकडे झाली आहे. ऍक्ट ईस्ट पॉलिसी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ईशान्येकडील प्रदेश दुर्लक्षिततेपासून प्राधान्यकडे आलेत. शांतता करारांवर स्वाक्षरी केल्यानं या प्रदेशात शांतता प्रस्थापित होतीये आणि हिंसाचारात घट झाली आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे या प्रदेशात अफस्पाची व्याप्ती कमी करण्याचा मार्ग मोकळा झालाय. आसाम आणि अरुणाचल प्रदेशनं दशकांपासून चालत आलेला सीमावाद सोडवण्यासाठी नुकत्याच सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. दळणवळणात अभूतपूर्व सुधारणा झाल्यात. 10 नवीन ग्रीनफील्ड विमानतळ, मिझोरम सारख्या राज्यांमध्ये नवीन रेल्वे जोडणी आणि ब्रह्मपुत्र नदीवरील रोरो फेरी सेवांमुळे गतिशीलता वाढली आहे. बोगीबिल पुलासारख्या मोठ्या प्रकल्पांमुळे एकेकाळी दुर्गम असलेले प्रदेश आता जवळ आलेत. पीएम डिव्हाईन आणि उन्नती 2024 यासारख्या योजना नवीन आर्थिक क्षमता प्रस्थापित करत आहेत. पायाभूत सुविधा आणि उपजीविका वाढवण्यासाठी 1,35,00,000 अधिक रुपयांचे प्रकल्प सुरू करण्यात आलेत. जलविद्युत विकासात मोठ्या प्रमाणात भर घालण्यात आली असून 15,000 मेगावॅट स्वच्छ ऊर्जेचा वापर करण्याच्या दिशेनं ईशान्येकडील राज्यांची वाटचाल सुरू आहे. आज ईशान्येकडील राज्य फक्त सीमावर्ती भाग नाहीत तर ते देशाच्या विकासाचं प्रमुख इंजिन आहेत.
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
महाबीज सोयाबीन वाण महाबीज किमया मजबूत झाड झुपकेदार शेंगा दणदणीत उत्पादन प्रगतीची माया महाबीज किमया. महाबीज सोयाबीन वाण महाबीज किमया मजबूत झाड झुपकेदार शेंगा दणदणीत उत्पादन प्रगतीची माया महाबीज किमया.
99वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला होणार आहे. ते आयोजित करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाउंडेशनला मिळणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या काल पुणे इथं झालेल्या बैठकीत एकमतानं हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी दिली. साताऱ्यात होणारं हे चौथं संमेलन आहे. विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या 50 गावांमध्ये विविध उपयुक्त कार्यक्रम राबवले जात आहेत. तुळजापूरच्या कृषी विज्ञान केंद्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि कृषी विभागाच्या वतीनं राजुरी इथं प्रशिक्षण कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्र सरकारच्या 11 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त भारतीय जनता पक्षांच्या परभणी शाखेच्या वतीनं काल संकल्प से सिद्धी तक ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये विकसित भारत अमृतकाळातील सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या संकल्पनेवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या विविध योजनांचे लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचार आणि जनसंपर्क यंत्रणा मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात आल्याची माहिती महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी दिली. 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला 12 दिवस शिल्लक आहेत. योगासनांविषयीच्या मालिकेत आज जाणून घेऊया योग शिक्षक उमेश दरक यांनी दंडस्थितीतील त्रिकोणासन याविषयी दिलेली माहिती.
आज आपण त्रिकोणासन पाहणार आहोत. या आसनामध्ये डावा पाय उचलून जास्तीत जास्त डावीकडे नेऊन ठेवायचा आहे. डावा पायाचा चवडा डावीकडे वळून घ्यायचा आहे. डावा पायाच्या पिंढरीमध्ये आणि मांडीमध्ये काटकोन हुलीतपर्यंत डावा पाय गुडघ्यात वाकवत डाव्या हाताचा तळवा डाव्या पायाच्या चवड्या शेजारी पाठीच्या बाजूने पूर्णपणे जमिनीवर टेकून ठेवायचा आहे. उजवा हात उजव्या कानावरून डोक्याच्या दिशेने सरळ वर जाऊ द्यायचा आहे. आसन स्थिती पूर्ण करायची हेच आसन उजव्या बाजूने देखील आपल्याला करायचे आहे. या आसनामध्ये स्नायूंवर चांगला परिणाम होऊन त्यांची कार्यक्षमता वाढते. कमरेच्या सांध्यातील विकृतीवर या आसनाचा चांगला प्रकारे उपयोग होतो. विशेष दक्षता पाठीच्या कण्याचे व कमरेचे विकार असणाऱ्यांनी याचा अभ्यास करण्यापूर्वी तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ मार्गावरील वाई फाट्याजवळ कार आणि दुचाकीच्या अपघातात 2 मजुरांचा जागीच मृत्यू झाला. काल रात्री 9:30 दरम्यान ही घटना घडली. हे मजूर दुचाकीवरून वसमतकडे जात असताना औंढा नागनाथकडून येणाऱ्या कारने त्यांना धडक दिल्यानं हा अपघात झाला. हवामान. धाराशिव जिल्ह्यात लोहारा इथं काल दुपारी गारांसह मुसळधार पाऊस झाला. दरम्यान राज्यात अनेक भागात पुढील 2 ते 3 दिवस वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा तर कोकणात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात धाराशिव लातूर नांदेड आणि बीड जिल्ह्यांना पुढील 3 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या कार्लोस अल्कराजनं सलग दुसऱ्या विजेतेपद पटकावलं. त्यानं इटलीच्या जॅनिक सिन्नेरचा 5 सेटमध्ये पराभव केला. या विजयासह अल्कराजनं 5 ग्रँडस्लॅम जिंकण्याचा मान मिळवला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वेला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा. राज्यातल्या सर्व वीज ग्राहकांना टप्प्याटप्प्यानं सौर ऊर्जेवर आणणार मुख्यमंत्र्यांची माहिती. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात माहितीसाठी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाशी थेट संपर्क साधावा आयोगाचं आवाहन. 99वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आयोजनाचा मान आणि मराठवाड्यासह राज्यात अनेक भागात पुढील 2 ते 3 दिवस जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.